प्रश्न क्रमांक 18, सामाजिक कर्तव्याचे पालन करण्याची प्रवृत्ती धर्मशिक्षणातूनच कशी निर्माण करता येईल? समाजसेवा हीच परमेश्वर सेवा ही निष्ठा ख्रिस्ती मिशनऱ्यात जेवढी आढळते तेवढी हिंदूत आढळत नाही, असे का?
कृपा करून ख्रिस्ती मिशनऱ्यांची तुलना कुणी न केली तर बरं. ख्रिस्ती मिशनऱ्यांची समाजसेवा हे त्यांच्या धर्मप्रसाराचं एक साधन आहे. ते त्याला ईश्वरसेवा म्हणत असतील तर ते शुद्ध दंभाचं आहे. ज्या देशातून हे ख्रिस्ती मिशनरी समाजसेवेच्या नावाखाली आमच्या देशात येतात त्यांच्या देशातील समाजसेवेचे सगळे प्रश्न खरोखरच सुटले आहेत का? त्यांच्या देशात करण्यासारखं आता सामाजिक कार्य काही राहिलं नाही म्हणून ते आपली शक्ती डुकरांना खायला घालून उरलेल्या गावासारखी आमच्या देशातील दुःखदैन्य दूर करण्याकरता वापरीत आहेत असं म्हणता येईल का? वस्तुस्थिती तशी नाही. दारिद्र्यापेक्षाही भयंकर अशी अनिती आणि रोगापेक्षाही भयंकर असे अत्याचार त्यांच्याच देशात वाढत आहेत. ही आपत्ती दूर करण्यासाठी हे सेवाभावी मिशनरी का जात नाहीत? समाजसेवा आणि कल्याणकारी राज्य यांचा उपयोग करताना जो विवेक ठेवला पाहिजे, जी दक्षता बाळगली पाहिजे, ते होत नाही. त्यामुळे समाजातल्या अनेक घटकांना आपण आळशी बनवित आहोत, परावलंबन आणि निष्क्रियता यांना प्रोत्साहन देत आहोत. समाजसेवेचा परिणाम म्हणून आळस किंवा परावलंबन निर्माण होऊ नये यासाठी आपल्या परंपरेत एक फार चांगला नियम आहे होता असं म्हणा. तो असा, अन्नछत्र घालणं हे पुण्य आहे पण अन्नछत्रात जेवणं पाप आहे. पाणपोई घालणं हे पुण्य पण पाणपोईत पाणी पिणं पाप आहे. भिक्षापात्र अवलंबिणे जळो जिणे लाजिरवाणे असे याच उद्देशाने श्री तुकाराम महाराज म्हणतात. यासाठी आपल्याकडं एक ध्येयवाद म्हणून समाजसेवेला प्राधान्य दिलं नाही. समाजसेवा या कल्पनेत आपण जे अभिप्रेत आहे त्याचा विचार आपल्या संस्कृतीने केलेला नाही व तसे काही आचार आपल्या धर्माने पुरस्कारले नाहीत असं मात्र मुळीच नाही. ग्रहस्थानं इष्टापूर्त आचरले पाहिजेत असा नियम सांगितलेला आहे. त्यातील पूर्त या विषयात समाजसेवेचे बहुतेक कार्य येऊन जातं. विहिरी खोदणं, झाडी लावणं, धर्मशाळा उभारणं, अन्नछत्र चालवणं, औषधोपचारांची सोय करणं हे सर्व पूर्तात येते. ही समाजसेवाच आहे. त्याला समाजसेवा हे नाव दिलं नाही एवढंच. मी मिळवलेले अन्न माझ्या एकट्यापुरते नाही, त्यावर इतरांचाही अधिकार आहे. ही धारणा अंतःकरणात रुजविण्याचा प्रयत्न अत्यंत प्राचीनतम अशा ऋग्वेदानेही केलेला आहे. मोघमन्नम विंदते अप्रचेता सत्यम ब्रवीमि वध इतसतस्य नार्यमणम पुष्यति नो सखायम केवलाघो भवती केवलादि. जो एकटाच अन्न खातो तो पाप खातो, स्वतःपुरतं पाहणं हे मृत्यूचे स्वरूप आहे. उपनिषदाने मनुष्यरून फेडणे हे कर्तव्य सांगितले आहे. ही समाजसेवाच आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा हे संतवचन समाजसेवेची प्रेरणा देणारेच आहे. थोडक्यात पापपुण्याची व्याख्या सांगताना परोपकार पुण्याय पापाय परपीडनम अशीच सांगितली आहे. तेव्हा हिंदूंनी समाजसेवेचा विचार केला नाही असं कसं म्हणता येईल? गेल्या अनेक शतकांच्या पारतंत्र्यात आणि विशेषत इंग्रजांच्या राजवटीत आपण आपल्या धर्मातील आचार विचारांना पूर्णपणे पारखे झालो आहोत आणि त्यामुळे अनेक चांगले सिद्धांत आपल्याकडे होते हेच आपल्याला ठाऊक नाही. आत्मीयतेने जिव्हाळ्याने आपल्या धर्मग्रंथांचे प्रयत्नपूर्वक आलोडन करणं हे आवश्यक आहे.